स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यत्नाकरम् प्रेमावक्त सुशांत दांत सुरुदम् उत्तुंगधिं वत्सलम् सोहं बोध शुचित्व पूर्ण सततम् तूर्यत्वमासाधितम् वंदे त्वां मकरन्दनाथ यतिनम् रक्षस्व दीनांकितम् बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
आता कदर्थ वीत व्याधी बड़ी करणाची या आधी आप परु न शोधी सद्वैद्यु जैसा का चिखली रुतली गाये धड़ भाकड़ न पाहे जो तियाचिया ग्लानी होये काला भोला नाना बुड़तया ते सकरुणु न पुसे अंत्यजु का ब्राह्मणु काढून राखे प्राणो हेची जाने की मायवनी पापिये उघडी केली विपाये ते नेसल्या विना न पाहे शिष्टु जैसा तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राप्त नहीं सदोखी निंदत्वाचा सर्व विखी खिरीले जे तया अंगिक आपुले देहुनिया भले विसरवी जती सले सलती तिये अगा पुढिलाचा दोखू करुनी आपुलिये दिठी चोखू मग घापे अवलोकू तयावरी जैसा पूजूनी देवो पाहिजे तेरुनी शेता जाईजे तोषवनी प्रसादू घेईजे अतिथीचा तैसे आपुलेनी गुणे पुढिलाचे उणे खेडूनी या पाहणे तयाकडे वाचुनी न विंधीचे वर्मी नातुडविजे अकर्मी न बोलविजे नामी सदोषी तिही वरी कोणे के उपाये पडिले ते उभे होये तेच कीजे परी घाये नेजावे वर्मी पै उत्तमाची यासाठी नीच मानीचे किरीटी हे वाचोनी दिठी दोषू न घेते अगा अपरिशून्याचे लक्षण अर्जुना हे पुढे जाण मोक्ष मार्गींचे सुखासन मुख्य हे अपरिशून्य याचा अर्थ दुसऱ्याच्या दोषाचा उच्चार न करणं किंवा चहाडी न करणं चुगली न करणं कठोरता नसणं हीन कर्म न करणं सौजन्य नेहमीच राखणं गुणग्राहक असणं या अपैशून्याचे बरेच अर्थ आहेत। तसंच दुसऱ्याच्या ठिकाणी गुण कसे वर्धिष्णू होतील हे पाहणं सगळा परमार्थ हा मत्सर रहित त्याच्या आधारावर उभा आहे। नव्या अध्यायाच्या प्रारंभी देखील इदंतुते गुह्यतमं प्रवक्षामी अनसूयवे तू मत्सर रहित आहेस म्हणून हे गुह्यतम असं ज्ञान मी तुला सांगतो असं भगवंत अर्जुनाला म्हणाले। राजविद्या राजगुह्य योग जरी असला तरी देखील मत्सर बुद्धी ज्याच्या ठिकाणी आहे त्याच्या ठिकाणी तो ठसत नाही तो परमार्थ करण्याचा अधिकारी नसतो। मच्छर आहे हा मच्छर स्वभावातच नसला पाहिजे. कधी कधी प्रकृती आणि प्रकृती अशा भिन्नत्वामुळं एखाद्या व्यक्तीचा मच्छर किंवा एखाद्या व्यक्तीच्या विषयी कटुभाव हा असू शकतो. एवढंच नव्हे, असताना दिसतो. साधक असला तरी कोणाच्या तरी बाबत कटू असतो. एखाद दोन चार व्यक्ती असतात की त्यांच्या बाबत तो कटू असतो आणि तो आयुष्यभर त्यांच्या बाबत कटू राहतो. आणि जेव्हा त्या व्यक्तींची वेळ येईल तेव्हा त्याचा सगळा परमार्थ लटका होतो, सगळा लंगडा पडतो. एखादा मित्र असा असतो की त्या मित्राचं जमतच नाही, त्याच्याबद्दल तो कटू असतो. काही प्रसिद्ध नातीच आहेत, जसं ननंद भाऊ जो आहे, सासू सून, कितीही परमार्थ केला, ऐकला, पूजा केली, तीर्थयात्रा केल्या, व्रत वैकल्य केली, ज्ञानेश्वरी वाचली, ध्यानधारणा केली, श्रवण केलं, तरी देखील सर्वाभूती भगवत भाव होत नाही तोपर्यंत परमार्थ सिद्धीला जात नाही. आणि तिथं एक व्यक्ती देखील अडथळा ठरते. एका व्यक्तीच्या बाबत जरी तसा भाव असला तरी त्या व्यक्ती पुरता व्यापक परमार्थ जमला नाही म्हणून सगळा परमार्थ अपयशी होतो. सगळा दैवी गुण संपदेमध्ये जे अपयशून्य म्हणून गुण आहे, साधक भावाला मच्छर बुद्धीचा मोठा धक्का असतो. मच्छर हा देहबुद्धीचा द्योतक आहे. आपल्या स्वतःला देह समजल्यामुळं दुसऱ्याच्या रूपाचा, गुणाचा, विद्येचा, संपत्तीचा, त्याच्या सत्तेचा, त्याच्या पदाचा जेव्हा मत्सर होतो किंवा असूया वाटते तेव्हा स्वतःच्या ठिकाणी देहबुद्धी वाढलेली असते. ते परमार्थाला घातक असतं. शिवाय मत्सर करणारी व्यक्ती आणि ज्याचा मत्सर केला जातो आहे ती व्यक्ती, तिला कल्पना असेल किंवा नसेल पण ती व्यक्ती या मत्सर भावापासून नेहमीच मुक्त असते, तिला माहितच नसतं. पण जो मत्सर करतो त्याचं मात्र रक्त फार आटतं. हा मत्सर पुढं पुढं, म्हणजे जोपर्यंत मत्सर एवढा शब्द आहे तोपर्यंत काहीच प्रश्न येत नाही. पण या मत्सरापोटी बदला घेणं, सूड उगवणं, सुपारी देणं, हे शब्द खरं म्हणजे या व्यासपीठावर फार विचित्र आहेत. पण याकडे देखील व्यक्ती प्रवृत्त होते. नाथांनी हे जे व्यंग आहे, चांगल्या व्यक्तींचंही मनात असणारं व्यंग, गुणांचं व्यंग, त्यामुळे परमार्थ कसा त्याचा अडून राहतो याचं फार सुंदर वर्णन केलंय. भवानी आई रोडगा वाहिन तुला, सत्वर पावग माला. भवानी आई रोडगा वाहिन तुला, नंदेचं कार्ट किरकिर करत खरूज होऊ दे त्याला. अशा प्रकारचा जो रोडगा, एकच एक लहान मुलगा देखील फार अडचणीचा ठरतो. एक एक लहान मुलगा देखील अडचणीचा ठरतो. एक सासरा अडचणीचा ठरतो. एक एक व्यक्ती कोणीही असो, हा जो मत्सर भाव आहे किंवा असूही आहे, ही नंतर नंतर त्याचं वाईट व्हावं या भावनेत रूपांतरित होते. केवळ मत्सरापाशी गोष्ट थांबत नाही, त्याचं वाईट व्हावं इथपर्यंत गोष्ट जाते. त्याच्यातून बाकीच्या सगळ्या नको असलेल्या गोष्टी घडतात. मला ज्यांनी गाडी शिकवली 5-6 दिवस तो अगदी माझ्या जवळ होता. पहिला एक दिवस गेल्यावरच मी त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली. थोडं जास्त 15 मिनिटापेक्षा 20 मिनिटात ते खरं 12 मिनिटं शिकवतात किंवा 13 मिनिटं शिकवतात, कारण सगळ्यांना द्यायचं असतं. म्हणून मी थोडा जास्त वेळ स्वतःचा 1 तास मला रोज शिकव असं त्याला सांगितलं. तो 1 तास भरपूर गप्पा मारायचा. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी त्याला म्हटलं की तुम्ही हे काम का करता दुसरीकडं काही? तो म्हणला आमची शेत जमीन आहे पण गायरान ज्याला म्हणतात जे कोणाच्याच मालकीचं नाही तिथं अमुक एक समाजाची मंडळी वस्ती करण्यासाठी म्हणून आली. आम्ही त्यांना समजावून सांगितलं की हे तुमच्या मालकीचं नाही, आमच्या मालकीचं नाही, पण इथं तुम्ही वस्ती नाही करायची. तरी ते ऐकेना, ते ऐकेना तेव्हा म्हणलं काही नाही, आम्ही खतम करून टाकलं. त्यांना खतम केलं, किती? 3 जणांना मारलं म्हणाला, बाकीचे पळून गेले. त्याच्यावर केस चालू आहे, तो जामिनावर सुटलेला आहे, त्याला नोकरी मिळत नाही म्हणून त्याला हे काम करायला लागलं. बाकीचे दोघं होते, साक्षीदार होते. मग तेव्हा आम्ही जेलमध्ये गेलो पण आमच्या दोस्तांनी त्या दोघांनाही मारून टाकलं. जामिनाकरता जेव्हा उभी राहिली केस तेव्हा आरोप आहे प्रत्यक्षदर्शी कोणी साक्षीदार नाही. आम्ही दिली की आम्ही केसला येऊ. त्यांना कसा तरी जामीन मिळाला, अगदी कसा तरी मिळाला. ते गाव सोडून पुण्याला येऊन राहायला म्हणाला. आता तारखांना जायला लागतं पण आमच्या विरुद्ध काहीच आता होणार नाही. आपल्याला साथी असूया किंवा मत्खर वाटतं जे माझ्याही मालकीचं नाही आणि तुझ्याही मालकीचं नाही, तिथं तू यायचं नाही, एवढ्या एका गोष्टीवरून पुढं किती प्रकरण जाऊ शकतं. आपण साधकाच्या दृष्टीने विचार करतो तर साधक भावाला मत्खर बुद्धीचा फार धक्का बसतो. अनेकांना याला तोंड द्यायला लागलेलं आहे. अंबुराव महाराजांच्या चरित्रामध्ये उंदीकर महाराज सगळ्या लोकांना घेऊन ध्यानाला बसत असत आपल्या शिष्य परिवाराला. त्यांच्या ज्या नेम म्हणत त्याला, त्या नेमाच्या ज्या बैठकी त्या 3-3 तासाच्या असत. 3 तास नेम तेव्हा दासबोध वाचन एका बाजूला चाललेलं असे आणि श्वासावर नाम असं त्यांचा तो संप्रदाय. म्हणजे श्वासावर नाम घेणं प्रधान, पण तिथून जर सुटलं तर त्या ओवीवर जायचं आणि ती ओवी ऐकत असताना मग लक्षात घ्यायचं की आपण नेमाला बसलोय आणि परत नाम. जसं आपण ध्यानाला बसतो सगळे मिळून आणि तुमच्यातली एक व्यक्ती ध्यानाच्या ऐवजी अवांतर विचारामध्ये सुटली, तिलाही समजत नाही, कोणालाच समजत नाही. तिची ती जेव्हा जागेवर येईल तेव्हा ती येईल. 10 मिनिटांनी लक्षात आलं की अरे ध्यानाच्या ऐवजी आपण विचारच बनते बनते करायला लागलो, मग ती जागेवर येते, परत प्रयत्न करते. तसं होऊ नये म्हणून महाराजांनी ही युक्ती काढलेली होती की इथून जर सुटलात तर कानावर तरी शब्द येतील. ते शब्द कानावर आलेले ऐकले की नामामध्ये मन रंगवा. सावकाश शांत तासभर वाचन चालू असे, पण जो वाचन करत असे तो एकटा जागा असे अर्थात. आणि महाराजांनी त्याला तरीही सांगितलेलं होतं की कोणीतरी 3 तासाच्या मोठ्या बैठकीत टेंगेल असं होऊ शकेल. म्हणून असं कोणी करताना दिसलं की मोठ्यांदा हात मारायची आणि त्यांनी सांगायचं हो मी जात आहे. किंवा त्यांनी जागं व्हायचं आणि परत नेमाला बसायचं, कारण अशी धुलकी येणं होऊ शकतं कमी अधिक दमणूक वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये. महाराजांचा अंबुराव महाराजांवर जे प्रेम होतं ते लक्षात घेऊन अंबुराव महाराज नेमाला बसलेले असताना महाराजांच्या मनातून ते उतरावेत म्हणून अंबुराव महाराजांचं राव घ्यायचं आणि अंबुरावांनी जागा आहे, माझं मेन चाललेलं आहे, परत वाचन चालू थोड्याने अंबुरावांचंच नाव. त्यांच्या असं लक्षात आलं की हे मुद्दाम चाललेलं आहे, म्हणून असे काही दिवस गेल्यानंतर किती अंबुरावांच्या नावाने हाका मारल्या तरी अंबुराव ओही तो न देता फक्त नेमच करत असत. महाराजांनाही काय वाट, महाराजांनी विचारलं तर सांगता येईल, पण अंबुराव महाराज उमदीकर महाराजांच्या मनातून उतरावेत म्हणून काय मिळणार होत कोणाला? आपल्याला तर काहीच लाभ नाही. स्वामीजींच्या मनातून एखादी व्यक्ती उतरली तर तुला काहीच लाभ नाही आणि दुसऱ्याला उतरवायचं काम करून तू कुठे वर चढणार आहेस. पण अशा प्रकारच्या गोष्टी घडतच राहतात. मध्यंतरी स्वामीजींचं मी चरित्र सांगत होतो तेव्हाही अशा गोष्टी सांगितल्या, फार स्वरूपानंदांपर्यंत त्याच्याविषयीच्या अशा वेगळ्या वेगळ्या तक्रारी केल्या. खरं म्हणजे दोषदृष्टीने जो पाहणारा असतो सतत, आम्ही राहत होतो त्या वाड्यात एक बिराड होत, त्यांच्या घरात माणसंही भरपूर होती, इतरांच्या तुलनेने इतरांना अगदी दोन दोन खोल्या होत्या, त्यांना तीन खोल्या आणि जरा चांगलं त्यांचं वाड्यातलं, पण तो भाग चांगला होता, चांगलं घर होतं, घरात माणसंही जास्त होती. अंगणातून कोणीही गेलं की अर्ध्या मिनिटातच हसण्याचा आवाज त्यांच्या घरात यायचा, जो जाईल येईल त्याच्याबद्दल ते बोलत असत, सिंगल सवारी काही ना काहीतरी चर्चा. साधकाने जपलं पाहिजे की दोषदृष्टीने सगळ्यांचेच दोष सांगणारा स्वतः गुणवान आहे. खरं म्हणजे दोष प्रगट करणं हे स्वतःच्या इन्फेरियरिटीला जपण्यासाठी, इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सला जपण्यासाठी केलेली गोष्ट असते. स्वतःचा न्यूनगंड झाकण्यासाठी दुसऱ्यांचे दोष बोलावेसे वाटतात. अशी व्यक्ती व्यापकाशी, सगळ्या प्रकृतींशी समरस होणं, प्रेमानी मिसळून जाणं, कोणीही कसाही असला तरी आपला आहे म्हणून त्याला स्वीकारणं, ज्ञानाचं लक्षण सांगताना 13व्या अध्यायामध्ये जो गुरु संप्रदाय धर्म आहे आणि गुरु बंधू आहेत ते कसे आपले आप्त वाटावेत असं वर्णन केलेलं आहे. हे सगळे माझे आहेत असं वाटलं पाहिजे ना. पण साधक विश्वास देखील तसं वातावरण जर नसेल किंवा साधक विश्वामध्ये असणाऱ्या समाविष्ट असणाऱ्या व्यक्ती साधक जर हे न सांभाळतील तर तोटा कोणाचा होणार आहे? म्हणून व्यापकाशी किंवा समष्टीशी अद्वैत भावानी समरस होण्याची गोष्ट राहते, चुकली जाते, त्या ठिकाणी व्यक्ती मागं पडते. आम्ही स्वामीजींकडे जायचो कामानिमित्त, कधी काही कोणा व्यक्तीविषयी बोलण्याचा जर प्रसंग आला तर त्यावेळेपुरते तेही त्यांच्याही गुणदोष लक्षात येतात हे अगदीच उघड होत. पण ते बोलतील त्याच्या व्यतिरिक्त जरा दुजोरा देताना ठासून आम्ही जर बोलायला लागलो तर त्यांना आवडत नसे, त्यांना ते तितकं आवडायचं नाही, भावायचं नाही. एवढंच नव्हे तर सगळ्यांना सांभाळून घेऊन आपण जायला पाहिजे असं ते शिकवायचंय. ते भले आम्हाला सांगत असतील की तुम्ही हे करा, हे करू नका, या व्यक्तीला तुम्ही घेऊ नका असं ते सांगतील विशिष्ट उंचीवरून, पण म्हणून त्या व्यक्तीवर काही बोलण्याचं एक लिव्हरेज तुम्ही जर घेऊ पाहाल तर त्यांना ते तेवढं भावायचं नाही, पटायचं नाही असं लक्षात यायचं. तसं हे पाहायचं झालं तर एखाद्या व्यक्तीला खूप विश्वासात घेतलं, माझं तुझ्यावर प्रेम आहे असं सांगितलं आणि दुसरा कसा आहे हे तुझ्या प्रेमाखातर केवळ मी तुला सांगतो आहे असं सांगितलं तर त्याचा त्याच्यावर विश्वास बसतो. हे दाढी करणारे किंवा असे जे लोक आहेत त्यांचं त्याकरता फावतं, कारण सरसकट आपल्याला कोणी फसवायला आले हे प्रथम त्याच्या लक्षात येत नाही, पण कालांतराने चाहडी करणारा प्रगट होतो, उघड होतो. काही ना काही प्रसंगाने ती गोष्ट खरी कशी होती कशी नव्हती याचा उलगडा होतो. तसंच याच्या सवयी प्रमाणे हा सगळ्यांशीच तसं करायला जातो, त्यामुळं तो तसा आहे असंच सगळ्यांच्या लक्षात येतं. हा म्हणजे चुगलीखोर आहे असं लक्षात येतं. एखाद्या ऑफिसमध्ये देखील किंवा समुदायात देखील कोणी कोणी व्यक्तीच अशी असते की तिला घेतलं की साधारण सिरकस कॉमेंट एकमेकांमध्ये समज गैरसमज याचं तेव फुटल्यासारखं होतं, कारण प्रत्येकालाच तो विश्वासात घेऊन काहीतरी सांगायला सुरुवात करतो. परमार्थाकरता तर हा गुण फार घातक आहे, पण व्यवहारात देखील हा घातक आहे. ऑफिसमध्ये आमच्या डिपार्टमेंटमध्ये एकदा असं झालं की त्याच्यामध्ये एक व्यक्ती आली आणि सगळ्यांचेच एकमेकांशी संबंध 3-1 महिन्यात फार बिघडल्यासारखे झाले. जेव्हा 8-10 दिवस कोणत्या तरी कारणाकरता तो आमचा सहकारी रजेवर होता तेव्हा बोलण्यात आल्यातून सगळ्यांना समजलं की तो एकमेकांच्या बाबत एकमेकांना कसा सांगत होता. असे लोक प्रगट होतात, याच कारण आपण जेवढे घडतो तेवढे दोन एकमेकांचे दुश्मन नसतात, तेही काही कारणाकरता एकमेकांचे मित्र असतात. तो उलगडा झाल्याखेरीज राहत नाही. तर परमार्थामध्ये स्वतःच नुकसान करणारा हा गुण अवगुण राहतो. म्हणून ज्यांनी अविश्वास निर्माण होईल, ज्यांनी संघटन फुटेल, ज्यांनी स्वतःचा तर लाभ होणार नाहीच पण कोणाचा तरी लाभ होतोय म्हणून खोट्या गोष्टी करत राहणं, नको त्या गोष्टी करत राहणं, नको ते मनात दुसऱ्याच्या भरवण्याचा प्रयत्न करणं, यांनी एकतर स्वतःची भरभराट थांबते. अशा व्यक्ती जिथं जातील तिथं एक प्रकारची असूया, अशांतता, एकमेकांबद्दलचा अविश्वास हे सगळं मोठ्या प्रमाणावर वाढीला लागतं. म्हणून हा अपैशून्य हा गुण ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंतांनी दैवी गुणांमध्ये घातलेला आहे. मत्सर रहित असण, असूया रहित असण याच्यावर ज्ञानेश्वर महाराजांनी जे निरूपण केले त्या ओव्या आपण आता पाहिल्या सुरुवातीला. ते असं म्हणतात, आता कदर्थ वीत व्याधी बळी करण्याची आधी आप परू न शोधी सद्वैद्यू जैसा. कोणालाही व्याधी आहे ती व्याधी बळी करण्याची आहे, म्हणजे ती दुरुस्त करण्यासाठी म्हणून, बळी करण्यासाठी म्हणून वैद्याच्या ठिकाणी जी तळमळ असते, चिंता असते, त्यापोटी वैद्य आप पर भावानी समोर आलेल्या व्यक्तीकडे पाहत नाही, नाही पाहत, न पाहाव हीच मॉरॅलिटी आहे, नाहीतर आला का, म्हणजे तू त्याचं कोणतं नुकसान करणार आहेस? वैद्य असं कधीही करत नाही, तो त्याचं काम आप पर न पाहता सर्वांना जो आलेला आहे त्याची व्याधी दूर करणं हीच चिंता त्याला लागलेली राहते, आणि त्यापोटी बरं करण्यासाठी म्हणून तो धडपडतो, त्याची पीडा जावी म्हणून तो प्रयत्नशील असतो, तो औषध योजना करतो। जसा सद्वैद्य तसा साधक, कोणतेही मतभेद मतभिन्नता असली तरी देखील समोर जो आहे त्याचं हित होणार असेल तर त्याच्या हिताकरता तो योग्य तेच करेल, योग्य तसंच वर्तन ठेवेल। ही सगळी उदाहरणं आहेत की साधकाने साधकाच्या जीवनात साधकाच्या परिस्थितीत लावून घेण्यासाठी म्हणून दिलेली आहेत। का चिखली रुतली गाये धड भाकड न पाहे, चिखलामध्ये रुतलेली गाय तिला चिखलातून बाहेर काढायचं अडचणीत सापडलेली आहे, तिच्या प्रयत्नांनी तिला बाहेर येता येत नाहीये, तेव्हा तिला बाहेर काढल्यानंतर तिचा खरंच आपल्याला उपयोग आहे का? काही भाकड आहे, दूध देखील न देणारी आहे, तिच्यावर प्रयत्न करण्यात काही अर्थ नाही। अशा प्रकारे विचार न करता जो तिचिया ग्लानी होये काला भुला, तिला जे दुःख झालेलं असतं, रुतून बसलेली असते, धडपड करत असते, त्यामुळे हा घाबरा घुबरा होतो, आता कसं हिला बाहेर काढावं याची चिंता याला लागून राहते। साधकाने देखील चिखली रुतली गाये धड भाकड न पाहे, कोणीही अडचणीत आहे, वैचारिक अडचण असते, दरवेळेला आर्थिक असते असं नाही, आर्थिक अडचणीच्या वेळेला तर तितका फार मदत कोणी कोणाला करू शकत नाही, प्रत्येकाचं आपल्या तऱ्हेने चाललेलं असतं, पण तरी तीही करेल एक वेळ, पण वैचारिक अडचणी आहेत, विचारांना दिशा देणं आहे, रुतलेला असल्यासारखा तुमचा एक मित्र आहे सिगरेट ओढतो आहे, तुम्ही जर म्हणाला काय येडाय ओढेल आणि मरेल, तर ही वृत्ती न ठेवणं, चिखली रुतली गाये धड भाकड न पाहे याचा हा अर्थ आहे, व्यसन लागलेलं आहे, तुमचं काम आहे त्याला सांगणं, त्याला त्याच्या विचाराला दिशा देणं, त्याला चांगल्या मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणं, हे तुमचं काम आहे आणि ते तुम्ही करणं गरजेचं आहे। जो तिचिया ग्लानी होये काला भुला, नाना बुडतया ते सकरुणू, न पुसे अंत्यजू का ब्राह्मणू, काढून राखे प्राणू, हेची जाणे। कोणी बुडतोय म्हटल्यानंतर हा अंत्यज आहे का ब्राह्मण आहे. साधारण ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या आहेत ते जवळपास सगळेच धडपडीने करतात. त्याच्यावरून साधकांनी काय शिकायचं हे आपण पाहतो. चिखलात गाय जर उतलेली असेल तर नाना प्रयत्न करून बाहेर काढावं अशा प्रकारची वृत्ती असते. पण विषयाच्या चिखलामध्ये किंवा अभोधामध्ये अडचणीत आलेला वैचारिक संकटात सापडलेला त्याला सोडवण्याकरता मदत करावी असा अर्थ घ्यायचा आहे. नाहीतर आपल्याला कधी चिखलात रुतलेली गाय दिसणार आहे आणि ती धड आहे का भाकड आहे असा विचार न करता तिला बाहेर काढावं. मुळात ज्ञानेश्वर महाराजांनी त्याकरता नाही सांगितलेलं. नाना बुडतया ते स करून न पुसे अंत्यजीव का ब्राह्मणू. जर पोहायला येतच असेल तर तो अंत्यज आहे का ब्राह्मण आहे असा विचार न करता तो कोण आहे काय आहे त्याला वाचवण्याकरता उडी घालतो तोच माणूस. तसे साधकांनी करावं. काढून राखे प्राणू हे जी जाणे बुडते हे जनन देखवे डोळा म्हणवनी कळवळा येत असे असं जे तुकाराम महाराज म्हणतात ते दैवी कुणाचं लक्षण आहे का माय वनी पापीये उघडी केली विपाये. पापी दुष्कर्मी लोकांनी कोणी एखादी स्त्री तिला ज्ञानेश्वर महाराज माय असं म्हणतात. अवघड प्रसंगामध्ये तिचे कपडे देखील काढून घेतलेले आहेत. ते नेसल्या वीण न पाहे शिष्टू जायचा तो तिला वाचवतोच. तिला यथाशक्य वस्त्रही देतो आणि मग तिच्याकडे पाहतो असं ते म्हणतात. म्हणून तसा साधक विश्वामध्ये असलेला आणि बाहेरच्या मंडळींनी नाडून सोडलेला त्याला यथाशक्य मदत करून मग त्याच्याकडे पाहणं मग त्याला सलगी देणं तो समाधानी आहे त्या समाधानामध्ये त्याची मग भेट घेणं. कोणाची अडचणीची परिस्थिती आहे तेव्हा एकदम तो कोण आपण कोण असं न करता शक्य तेवढं आपण करावं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तैसे अज्ञान प्रमादादिकी का प्राप्त नही न सदोखी निंदत्वाच्या सर्व विखी खिळी लैजे. ही जी उदाहरणं दिली त्याप्रमाणे अबोधामध्ये अथवा प्रमादादिकी अज्ञान प्रमादादिकी अज्ञान म्हणजे अबोध. आपुला आपण पेया विसरू जो धनंजया त्याची कारण यया अज्ञाना मूळ. अज्ञान या करता की आपण कोण आहोत याचा आपल्याला विसर पडतो. आपण वस्तुतः सच्चिदानंद स्वरूप आहोत याची कोणतीही जाणीव नसणं याला अज्ञान म्हटलेलं आहे. आणि प्रमाद म्हणजे गलती चूक असा अर्थ नाही. प्रमाद म्हणजे जे जीवनामध्ये करायला हवं तेच नेमकं न करणं याला प्रमाद. ही फार मोठी चूक. छोट्या छोट्या अपराधांना प्रमाद म्हणत नाहीत. प्रमाद म्हणजे फार मोठा अपराध. प्रत्येक वेळेला जे करणी आहे ते न करणं म्हणजे प्रमाद. आणि अंततः सर्वात शेवटचा जर विचार पाहायचा झाला तर इहलोकी येऊन या जन्मामध्ये आत्मज्ञान प्राप्त करून घेणं हे चरम लक्ष्य आहे. याची दाद फिर्याद न राखता, याची जाणीवही न ठेवता आपलं जीवन जगणं याला हा तर फार मोठा प्रमाद. अज्ञान प्रमादा दिकी का प्राप्तन ही न, पण आपल्या अवतीभोवती अबोधात्मक भाव असणारे लोक असणारच. ते नुसते असणार असे नाही, आपल्या घरात असणार, आपल्या बाहेर असणार, रस्त्यावर असणार, तुम्ही जाल तिथं असणार. तसंच कर्तव्य न बजावणारे आणि आत्मज्ञानाविषयी बेफिकीर असणारे अशा दोन्ही अर्थाने प्रमादी असेही भेटणार. काय करणार का प्राप्तहीन, किंवा खरंच एकेकाचं नशीबच नसतं. नशिबाच्या बाबत फारच लंगडे असतात. स्वामीजी म्हणायचे की हिऱ्यांचा व्यापार करणारा भिकेला लागू शकतो आणि कोळसे विकणारा कोट्याधीश होतो, पुढं काही सांगता येत नाही. नशीब जर चांगलं असेल तर जो जो उद्योग करेल तो सफल होत जातो, आणि जर नशीब नीट नसेल तर सगळं खाली येतं, सगळं खाली. चांगला शिकतो पण नेमक्या नोकरीच्या वेळेला प्रॉब्लेम, अडचणी येतात, नोकरी नीट लागत नाही. मुलं होतात पण ती बुद्धीने चांगली निघत नाहीत, शिकत देखील नाहीत. प्राप्तनहीन लोकांची कल्पना किंवा दुर्वर्तने निघतात, खाली मान घालायला लागते. फार मोठा तोटा होतो. घरदार विकायची वेळ येते. जन्मत आई जाते, वडील जातात, एकटाच पडतो, काहीही होऊ शकतं. तसंच दोषांनी भरलेले देखील खूप असतात, खूप दोष असतात. दांभिक असतात, अहंकारी असतात, असूया बाळगणारे असतात, चिंता करणारे असतात, रडणारे असतात. कशीही परिस्थिती असली, काही असलं तरी आपलं कमीच आहे असं समजणारे असतात. निंदत्वाच्या सर्व विखी खिळिले ते सर्व बाजूनी त्यांची निंदा करावी. खरं म्हणजे अशा निंदत्वाला प्राप्त झालेले असे लोक देखील अवतीभोवती असतात. तया अंगिक आपुले देऊन या भले विसरती सले सलती तीये, त्यांना मदत करून. जो प्राप्तनहीन आहे त्याला केलेली मदत त्याला किती पुरणार, पण मदत केल्यामुळे हा आंतरिक श्रीमंत होतो. आपल्या स्वतःसाठी हा सगळं करतोय, त्याच्यावर उपकार करण्यासाठी नाही. या अंगिक आपुले, अंगिक म्हणजे आपल्यापाशी आहे यथाशक्य त्याला देणं. देऊन या भले विसरवी जती सले सलती ती, त्यांना सळणारी जी दुःख असतील ती दुःख त्याच्यातून त्यांना विसर कसा पडेल, ते बाहेर कसे येतील हे पाहण्याचा जो प्रयत्न करतो. 9:30 अगा पुढील आता दोखू करुणी आपुलीय दिथी चोखू समोरच्याचा जो दोष आहे त्याच्या वर्तनात असणारा त्याच्या विचारात असणारा त्याच्या बुद्धीत असणारा प्रकृतीगत गुणदोष असे दोष अंगी असताना पुढील आता दोखू करुणी आपुलीय दिथी चोखू आपल्या दृष्टीने पुढच्याचा दोष बाजूला सारून म्हणजे दोष आहे पण त्याच्या ठिकाणी जणू दोष नाही असं अशा प्रकारे त्याच्याकडे दुर्लक्ष करू मग घापे अवलोकू तयावरी त्याच्यावर प्रेमाने दृष्टी टाकत स्वामीजींचं वर्णन आहे असं वाटत आपण कोण होतो त्यांच्याकडे गेलो तेव्हा काही ना काहीतरी दोष होतेच ते दोष न पाहताच त्यांनी त्यांच्या दृष्टीने आपल्यावर आनंदाचाच वर्षाव केला प्रेमाचाच वर्षाव केला आपल्या दोषांसकट त्यांनी आपल्याला स्वीकारलं दुसऱ्याचा दोष ते कदापि सांगत नसत आणि गुण सांगत असत त्यामुळं तिथं असणाऱ्या लोकांना आपल्या दोषांची कल्पनाच कधी आली नाही असंही कोणी कोणी त्यांच्याबद्दल म्हणालं त्यांनी जरा सांगायला पाहिजे होतं पण ते तसं सांगत राहिले असते तर संत झाले नसते त्यांना ते समजत नव्हते असं नाही मग आपल्या एवढे मर्यादित ते राहिले असते मग ते पुढे नसते जाऊ शकले उलट या प्रयत्नामुळं या गुणांमुळं वडील नाही का आपल्या मुलांच्या ठिकाणी दोष असले तरी देखील वडिलांना माहीत असतं त्यांची जर चार मुलं असतील तर कोण कसं आहे कोण कसं आहे कोण कसं आहे पण समदृष्टीने विचार करतात सर्वांना काय असेल तर सारखं असं म्हणतात सर्वांना सारख्या न्यायाने वागवतात त्यांना समजतं की हा आपल्याला तेवढा अनुकूल नाहीये हा आपल्याला कदाचित विचारणार नाहीये त्यांना समजतं तरी देखील वेळ आली तर ते आपलेपणाने जसे पाहतात अगा पुढील गेली पुढं अगा पुढील आता दोखू करुणी आपुली दिथी चोखू मग घाते अवलोकू तयावरी पण वडील जे मुलांच्या बाबत करतात तर अन्य लोकांबद्दल त्यांना करता येत नाही संतांमध्ये आणि वडिलांमध्ये हा फरक राहतो आपल्या मुलांच्या बाबत जसे सकणव असतात तसे सर्व विश्वाबद्दल सकणव नसतात संत सर्व विश्वाबद्दल सकणव असतात अपई शून्याचं हे लक्षण आहे अजून पाच सहा वेळ राहिल्यात पुढच्या वेळेला बघू जैसा पूजूनी देव पाहिजे पेरून शेता जायचे पुढच्या वेळेला थोडं वाचलं तरी मला सांगायचा मोह होईल हरिओम तत्सत विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन वुञ्जीथाः मा पृथक् कस्य स्विद्धनम् ओम शांति 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 हरी 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 ज्ञानोपा भाव प्रभु स्वामी। बोला कुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज सब संतन की जय 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 रघुवीर।